मङ्गलं श्री साई नाथाय दिव्याय अखिल शक्तये सर्वलोक शरण्याय साधुरू।